जन्मामुळे उतरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
जग हे वळे